वर्ष हा मुंबई केंद्रावरून कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोतो, ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेखा. आपण ऐकलीत मध्यम लहरी 378.78 मीटर्स, 792 किलोहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील. सायंकाळचे 6:05 झाले. ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ माणसांशी हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
अमुचा मान अभिमान मराठी, विदेशात ही प्रिय मराठी माती. जरी मिळवली जगात कीर्ती, हृदयात खोल तरी संस्कार मराठी. खरोखरच मराठी माणूस जगभरात कुठेही असला, त्याने कितीही नाव कमावलं तरी त्याच्यातलं मराठीपण तो कधीच विसरत नाही. आणि एवढंच नाही तर आपलं मराठीपण अगदी अभिमानाने जगतोय. तो कितीही दूर गेला तरी आपल्या मराठी मातीशी घट्ट जोडलेला असतो. मराठी संस्कारांची शिदोरी घेऊनच तो जगात वावरत असतो. ग्लोबल मराठी या कार्यक्रमातून मराठी पण वेगवेगळ्या पद्धतीने जपणाऱ्या आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या परदेशस्थ मराठी माणसांना आपल्या समोर घेऊन आलो आहोत. ग्लोबल मराठीच्या आजच्या भागात मी मृणाल जोशी सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या महाराष्ट्रीय पदार्थांवर प्रत्येक खवय्याचं प्रेम असतं. महाराष्ट्राच्या अगदी घराघरात प्रत्येक पदार्थ अगदी आवडीने खाल्लाच नाही तर बनवलाही जातो. आणि आपल्या मराठी माणसांचं एक विशेष म्हणजे दुसऱ्याला खायला घालणं, हेही तो अतिशय प्रेमानी आणि आवडीने करत असतो. तर आज आपल्या बरोबर ज्या आहेत त्या मनीषा चितळे. याही आपले महाराष्ट्रीयन मस्त मस्त पदार्थ करतात आणि दुसऱ्यांनाही अगदी आवडीने खाऊ घालतात. पण हे सगळं महाराष्ट्रात किंवा भारतात नव्हे तर चक्क दुबई मध्ये. आपल्या महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचा अभिमान मनीषाताईंनी नुसताच बाळगला नाही तर आपल्या कामांमधून तो सिद्धही केला आहे. त्यांनी दुबई मध्ये त्यांचं स्वतःचं मनीषास किचन नावाचं एक रेस्टॉरंट सुरू केलं जिथे फक्त महाराष्ट्रीयन पदार्थच मिळतात आणि त्या पदार्थांचे प्रचंड वेगवेगळे प्रकारही तिथे उपलब्ध आहेत. आणि एवढे सगळे महाराष्ट्रीयन पदार्थ देणारं भारताबाहेरचं हे पहिलंच रेस्टॉरंट असावं. आहे ना हे काहीतरी विशेष? बर, एवढ्यावरच ते थांबल्या नाहीत तर आपल्याकडचे जे ऑथेंटिक मसाले असतात किंवा आपल्याकडचे चिवड्यासारखे पदार्थ हेही तिथे मिळावेत म्हणून त्यांनी स्वतःची एक फॅक्टरी सुरू केली. आणि असे वेगवेगळे मसाले आणि वेगवेगळे नमकीन पदार्थ त्या फॅक्टरीत बनवले जातात आणि ठिकठिकाणी पाठवले जातात. तर आपली महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती साता समुद्रापार अगदी दुबई पर्यंत नेणाऱ्या मनीषा चितळे यांच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या मस्त खाद्य प्रवासाविषयी. मनीषाताई, तुमचं ग्लोबल मराठी या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
नमस्कार.
सुरुवातीला ऍक्च्युली हे जाणून घ्यायला आवडेल की आपण मराठी माणसं कुठे गेलो तरी आपल्या आपल्या घरात महाराष्ट्रीयन पदार्थ शिजवून खाणं हे आपण करतोच, पण दुबई खरं तर कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. दुबई सारख्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थांचं रेस्टॉरंट सुरू करावं असं तुम्हाला का वाटलं?
साधारणतः 25-26 वर्षापूर्वी मी दुबई मध्ये आले आणि आले त्यावेळेला मला असं जाणवलं की साधारणतः पंजाबी, गुजराती, साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहेत पण महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ कुठेच उपलब्ध नव्हते. आणि पुढचं पॅशन माझ्याकडे होतं, मला काहीतरी करायचं होतंच, तर त्यावेळेला असं वाटलं की आपण सुरुवात करायला या उपक्रमाला काय हरकत आहे. आणि त्यामुळे मग मी ठरवलं की घरून सुरुवातीला मी पहिल्या छोट्या छोट्या कॅटरिंगच्या ऑर्डर घ्यायला चालू केल्या आणि मग हळूहळू लोकांना हे फूड खूप आवडायला लागलं, त्यामुळे मला अजून ग्राहक जोडत गेले. आणि मग असं वाटलं की नाही, आता याचं व्यवसायात रुपांतर मोठ्या करणं गरजेचं आहे. आणि तसं मग मनीषाज किचनची आमची स्थापना 10 वर्षापूर्वी झाली 2012 ला.
अच्छा, आपलं जे महाराष्ट्रीयन फूड आहे ते आपल्याला जगात कुठे गेलो तरी लागतच अशी गरज ओळखून तुम्ही खरं तर या सगळ्या कामाला सुरुवात केली आणि तेव्हा तुमच्या डोक्यात ती कल्पना आली असं म्हणायला हरकत नाही.
महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ म्हटल्यावर साधारणतः लोकांच्या मनामध्ये काय की मिसळ पाव वडापाव असं नाहीये. महाराष्ट्रीयन प्रत्येक प्रांतागणिक तुम्हाला विविध पदार्थ मिळतात आणि आई आजीने दिलेलं तुम्ही खा, बस मला तेच माझ्या किचन मध्ये आणायचं होतं. की भाजणीचं थालीपीठ आहे, पिठलं भाकरी आहे, साध्या साध्या गोष्टी. पण आज तुम्ही बघायला गेला तर त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू तर मोठी आहेच.
बरोबर.
पण आज माझ्याकडून जाणारे ग्राहक मला हे सांगतात की हे जेवण जेवल्यावर आम्हाला ते फार लाईट वाटलं. तो माझा आनंद आहे की घरगुती आपलंच वाटणार, आपल्या घरातलं लोकांना काहीतरी द्यावं असं वाटलं मला.
खरंय, पचायला हलकं वगैरे आहेच आणि त्या प्रत्येकाच्या मागे काहीतरी शास्त्र आहे. प्रत्येक पदार्थात काहीतरी पौष्टिक घटक आहेत त्यामुळे तेही नॅचरली मिळतात. अगदी छान.
म्हणजे जसं आपली पुरणपोळी आहे, आपली गुळाची पोळी आहे, आपली सीझनल जे स्वीट आहेत त्याचं एक खूप मोठं शास्त्रीय कारण आहे त्याच्यापाठी की त्या सीझन मध्ये ते अन्न का खावं. बरं, इथे नवीन जे विवाहित कपल येतात त्या ज्या फिमेल्स आहेत त्या जेव्हा प्रेग्नंट राहतात तेव्हा त्यांना ही अडचण जाणवते की बाळणपणानंतर जे लाडू हवेत, म्हणजे हे सगळे पदार्थ आम्ही इंट्रोड्यूस करत गेलो आणि मग त्याला प्रतिसाद खूप सुंदर मिळाला मला.
म्हणजे आता खरं तर ही कल्पना तुम्ही स्वतःच्या घरापासून स्वतःचं केटरिंग सुरू करण्यापासून सुरुवात केली, पण याला रेस्टॉरंटचं स्वरूप कसं काय दिलं? कारण एखादं रेस्टॉरंट सुरू करणं त्याला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते, बराच मोठ्या प्रमाणात स्टाफ लागतो, तर हे सगळं तुम्ही कसं काय मॅनेज केलं आणि ऍक्च्युअल रेस्टॉरंटची सुरुवात कशी झाली?
10-12 वर्ष तब्बल मी घरून कॅटरिंगची सर्व्हिस देत होते. किती झालं तरी तुम्हाला मर्यादा येतात घरात न करताना. आणि अर्थातच गुंतवणूक मोठी आहे, पण आमचे अतिशय जवळचे फॅमिली फ्रेंड आहेत आनंद जोशी श्रीयुत, त्यांनी त्यावेळेला आम्हाला मदतीचा हात पुढे केला आणि आम्ही ठरवलं की नाही आता काही झालं तरी मनीषाज किचनची स्थापनाही करायचीच. आणि मग त्याच्यानंतर ते सगळं खूप छान घडत गेलं. आणि स्टाफ बद्दल म्हणाल तर इथे आपल्याला मराठी स्टाफ मिळतो असा नाहीये. म्हणजे माझ्याकडे युपीचे आहेत किंवा साऊथ आंध्र वगैरे इकडून सुद्धा आलेले आहेत. मग त्या लोकांना ट्रेन करणं हे थोडं म्हणजे काय म्हणतात जिक्रीचं होतं काम. पण ते मला साधलं आणि ती लोक पण शिकत गेली आणि एक कळलं की माझ्या हातात कला आहे तोपर्यंत या व्यवसायाला काही होऊ शकत नाही. त्या गोष्टीने मला आत्मविश्वास दिला. मी स्वतः जोपर्यंत ट्रेन करायची लोकांना हे ठेवता येऊ शकते तोपर्यंत काही म्हणजे मला प्रॉब्लेम येणार.
अगदी, तुमचे दोन हात तिथे आहेत तोपर्यंत 10 काय आणखीन आणखीन हात तयार होतच राहणार आहेत. त्यामुळे ते दोन हात जोपर्यंत आहेत तोपर्यंत मदतीच्या हातांची कमी नक्कीच तुम्हाला राहणार नाही.
हो, कारण आता जर असं होतं की अचानक एखाद्या कुकला जावं लागलं तर त्यावेळेला तिकडे प्रत्येकाला मला उभं राहायला लागलंय.
बरोबर.
आणि त्याच्यातनं मला असं वाटलं जोपर्यंत इथे मनीषा आहे या रेस्टॉरंटला काही होऊ शकत नाही.
बरोबर. एक जण तरी तिथे खमका असा राहायला लागतो उभा की जे सगळं तो डोलारा पेलवेल आणि त्या माणसामध्ये ती ताकद असते की तोच हे सगळं मोठं आव्हान पेलू शकतो. ते पेलण्यात तुमच्यात ताकद होती किंवा आहे म्हणून हे सगळं उभं राहतं आणि आणखीन आणखीन हात तयार होतात त्याच्यासाठी.
हो, माझ्या नवऱ्याची खूप मोलाची साथ आहे याच्यामध्ये. म्हणजे ही संकल्पना मांडण्यापासून त्याच्या एक्झिक्युशन पर्यंत आणि आता पुढेही.
वा, मस्त. तिथला स्टाफ तुम्ही म्हटला तसं सगळा भारतीय आहे.
हो हो.
म्हणजे ही आणखीन एक ऑपॉर्च्युनिटी तुम्ही क्रिएट केली. नुसतंच तिथे तुम्ही महाराष्ट्रीयन फूड प्रोव्हाइड करताय असं नाही, तर तिथे रेस्टॉरंटमध्ये लोकांना अशा पद्धतीने काम देऊन किंवा ट्रेन करून की मराठी खाद्यपदार्थ कसे तयार करायचे, जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा तुम्ही निर्माण केलेली आहे. त्यामुळे हे आणखीन एक या रेस्टॉरंटचा प्लस पॉइंट असं म्हणायला लागेल की सगळे भारतीय असलेलं रेस्टॉरंट.
आणि ऑफकोर्स ते सुद्धा तेवढ्या प्रेमाने ते काम करतात.
नक्की. तर असे या रेस्टॉरंटमध्ये महाराष्ट्रीयन कुठले कुठले पदार्थ मिळतात आणि तिकडच्या लोकांची फेवरेट डिश कुठली आहे?
तर याच्यामध्ये महाराष्ट्रीयन जे आपले स्नॅक्स आहेत, भाजणी थालीपीठापासून ज्वारीची थालीपीठ, बाजरीची, आम्ही सगळे न्यूट्रिशियस जे आयटम आहेत ना ते नवीन इंट्रोड्यूस केलेत. म्हणजे मटकीचं पॅटीस, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा हे तर आहेच आहे, पण फराळाचे अजून पुष्कळ नवीन आयटम. उपासाचा रगडा पॅटीस आहे, उपासाचे कटलेट आहेत. उपासाला तर आमच्याकडे तुडुंब गर्दी असते. आणि प्लस आमची भाकरी थाळी लोकांना अत्यंत आवडते. आमचे उकडीचे मोदक हे खूप उचलून धरले आणि अनेक पौष्टिक लाडू आम्ही गेल्या 2-3 वर्षात लॉन्च केले. आळीवाच्या मेथीच्या डिंकाच्या लाडू पासून इथे सगळं मिळतं आणि आम्ही स्ट्रिक्टली हे सगळं स्वीट गुळातलं बनवतो. आमच्या कुठल्याही खाद्यपदार्थामध्ये सोडा रंग हे काहीही नसतं आणि ते आम्ही शुद्ध तूप आणि गुळात बनवतो.
वा, त्याचा पौष्टिकपणा कुठेही कमी न होता नॅचरल पद्धतीने. म्हणजे हल्लीचा जो प्रयत्न असतो की जास्तीत जास्त टिकवण्यासाठी त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह किंवा आर्टिफिशियल केमिकल्स घातले जातात, तसा कुठलाही प्रकार न करता तरीही ते लोकांच्या पसंतीस उतरवणं आणि त्याचा जास्तीत जास्त खप करणं हे खरं तर कौशल्य आहे आणि ते या रेस्टॉरंटनी आणि तुम्ही साध्य केलंय. साधारण या रेस्टॉरंटला सुरू करून आणि तिथे यशस्वीरित्या चालवून साधारण 10 वर्ष होऊन गेलीत, तर नेमकी अशी कुठली गोष्ट आहे की जी आज तुमच्या मनाला समाधान देते?
हे रेस्टॉरंट सुरू केल्यावर एक समाधानाची बाब म्हणजे महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मोठी व्हावी हे माझं स्वप्न होतं आहे आणि ते कायमच राहणार. आपल्या पदार्थांना जागतिक एक्सपोजर मिळावं, लोकांना ते उपलब्ध व्हावेत ही माझी खूप इच्छा आहे. म्हणजे आणि इथे जो प्रतिसाद मिळाला तेव्हा मला हे कळलं की फक्त महाराष्ट्रीयन नाही तर महाराष्ट्र तर अनेक लोक इथे येऊन या पदार्थांचा आस्वाद घेऊन जातात. जी पुणे मुंबईत राहिलेली बाहेरच्या प्रांतातली लोक आहेत त्यांना जेव्हा हे देशाबाहेर मिळतं तेव्हा तर लोक इतकी खुश होतात, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे माझं समाधान आहे.
क्या बात आहे, मस्त. आणि आपण बोलतोय तरी पण आम्ही हे फील करू शकतो की तुम्ही एखादा पदार्थ खाऊ घातल्यावर समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसलेलं समाधान किंवा पदार्थाची जी गोडी तो अनुभवत असेल ते बघितल्यावर तुम्हाला मिळणारं समाधान हे खरोखरच या सगळ्या कामाची एक पावती छोटीशी असं म्हणू शकतो आपण.
हो, तो आशीर्वाद आहे. कारण इथे अनेक जे टूर ग्रुप्स येऊन गेले पुणे मुंबईवरून तेव्हा त्यांनी मला इतके आशीर्वाद देऊन गेले की आज तो आपली खाद्य संस्कृती जपते आणि ती माझी खरी पोहोचपावतीये.
मस्त, फारच छान. आता हे रेस्टॉरंटचं काम एका बाजूला सुरू असतानाच इथपर्यंतच तुम्ही ते काम थांबवलं नाहीये, तर या रेस्टॉरंट बरोबर आपले महाराष्ट्रीयन मसाले आहेत ऑथेंटिक त्याची फॅक्टरी तुम्ही सुरू केली आहे आणि ते मसाले आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही सप्लाय करता, तर त्याबद्दल थोडंसं सांगा ना.
मसाले हा आता आम्ही नुकतेच लॉन्च केले पण आमच्या फॅक्टरीमध्ये मेन जे आम्ही मॅन्युफॅक्चर करतो ते म्हणजे सगळे आपले महाराष्ट्रीयन स्नॅक्स. भाजणी चकली आहे, भाजत्या पोह्याचा चिवडा आहे, बेसन लाडू, रवा लाडू, हे सगळे जे सुके खाद्यपदार्थ आहेत हे त्या फॅक्टरीत मॅन्युफॅक्चर होतात आणि आता या इकडच्या मोठ्या सुपर मार्केटमध्ये ते सप्लाय होतात आणि त्यालाही अतिशय सुंदर प्रतिसाद आहे लोकांचा. तर त्यामुळे त्या फॅक्टरीमध्ये आम्ही हे सगळे पदार्थ आणि प्लस मसाले पण आम्ही मॅन्युफॅक्चर करायला चालू केलंय.
वा, म्हणजे एखाद्या गृहिणीची आवड म्हणून खाद्यपदार्थ करून खाऊ घालणं इथपासून तुमचा प्रवास सुरू झाला ते आज मोठ्या उद्योजिकेत त्याचं रुपांतर झालेलं हे एक उत्तम उदाहरण मला असं वाटतं की यातून लोकांसमोर येईल आणि तेही हे भारतात नसून साता समुद्रापार नेऊन तुम्ही तिथे दुबईत हे सगळं सुरू केलं आणि तिथे आता छान स्थिरस्थावर झालेला आहात, त्यामुळे हे एक छान उदाहरण तुम्ही गृहिणींसाठी सुद्धा सेट केलंय.
धन्यवाद. लोकांना आपले खाद्यपदार्थ आणि त्याचं महत्व पटवत राहील ही माझ्या दृष्टीने माझ्या स्वप्न आणि ध्येयाबरोबर एक सेवा पण आहे.
अगदीच. ज्या पद्धतीने दुबईमध्ये ही सगळी तुमच्या रेस्टॉरंटची घौडदौड सुरू आहे त्या पद्धतीने मला असं वाटतं की जिथे जिथे तुम्ही आता हे न्यायचा प्रयत्न कराल तिथे नक्कीच लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. याच शुभेच्छा आकाशवाणी परिवारातर्फे तुम्हाला देतो आणि तुम्ही ग्लोबल मराठी या कार्यक्रमात सहभागी झालात, तुमच्या कामाचं तुमच्या रेस्टॉरंटच्या कामाचं स्वरूप आमच्या बरोबर शेअर केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
मी पण तुमची खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवर बोलायला संधी दिली. अनेक धन्यवाद तुम्हाला पण. थँक्यू.
दुबईमध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांचं रेस्टॉरंट चालवणाऱ्या मनीषा चितळे यांच्याशी मृणाल जोशी हिने केलेली बातचीत आताच आपण ऐकली. श्रोते हो, या कार्यक्रमाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे मायग्लोबल मराठी @